किशोरीदाई स्वर्गवासी झाले असं कोण बरं पडेल? त्या कुठे गेल्याच असतील तर मला असं वाटतं वैकुंठात त्यांना भरवून घेतलं असेल. तुकोबांचा हा अभंग पुढे 350 वर्षांनी किशोरीताईंनी गावा अशी साक्षात भगवंतांनीच योजना केली असेल असं वाटतं. आणि त्याच योजनेचा पुढचा भाग म्हणून आज आपल्यात रघुनंदन जी आले, तोच अभंग त्यांनी गायला, तीच हृदयाची तार त्यांनी केली. आपल्या या गुरुभजनी रंगेमध्ये या सीडीकडे आपण परत येऊया. या सीडीमध्ये सुद्धा रघुनंदनजींचा एक अभंग आहे. स्वामी माधवनाथांची अंतरस्थिती सांगणार आहे, त्याच्यातला ताल, त्याच्यातला सूर, त्याचा ठेका, सहकार्यांचं गोड गाणं, हे माझ्यासारख्या हरसिकाच्या वर्णनाच्या बाहेरच आहे. स्वामीजींना गोविंदाचा, माधवाचा, गोपाळाचा छंद लागला होता आणि तो छंद त्यांच्या व्यक्तित्वातनं अंतर्बाह्य परिवर्तित होत होता. स्वामीजी बदलून गेले, स्वामीजी देहात होते पण आपल्यात नव्हते, ते गुणातीत झाले आणि ते सहज म्हणायला लागले, लागला असे छंद मला माधवाचा. रघुनंदनजींकडून ऐकूया, लागला असे छंद मला माधवाचा, आणि आपले सर्व सहकारी सुद्धा त्यांच्या आवाजात आवाज मिसळतील.
मदला से छंद मला
काही न बोलणं हेच त्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिथं अबोलणीची साजे आत्माराम. अबोलणं हीच खरी दाद आहे असं मला वाटतं. आता आपल्या कार्यक्रमातली एक महत्वाची घडी येऊन ठेपली आहे. ज्या सीडीच्या विमोचनासाठी आपण सगळे आलो त्या सीडीचं विमोचन पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या हस्ते आता होणार आहे. आपल्या सद्गुरूंचा ज्यांना अहोरात्र ध्यास लागून राहिला आहे आणि सद्गुरूंचं कार्य ब्रह्मांड भेदून पैलाट नेण्यासाठी जे क्षणाक्षणाने आणि कणाकणाने झटत आहे त्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांना मी या सीडीचं अधिकृतपणे मंडळातर्फे विमोचन करावं अशी प्रार्थना करतो.